182.
हेलो
हेलो, कस्तुरी मॅडम बोलताय ना? नमस्कार मॅडम, मी सिद्धेश बोलतोय परांजपे स्कीम मधून. परांजपे स्कीम, तुम्ही मागे फॉरेस्ट सेल प्रोजेक्ट मध्ये मला भेटून गेला होतात. बरं बरं, मी थोड्या वेळाने करतो आपल्याला.
ऍक्च्युली आणि तुम्हाला सांगायचं ना, तुम्ही अनॉनेस्ट साईड की आता आम्ही नाही, रिक्वायरमेंट नाही
पॉसिबल नाही, म्हणजे वेदर सिच्युएशन मुळे म्हणतो
ना. नाही सर, हेल्थी सिच्युएशन नाही ते काय, पण आता इन्व्हेस्टमेंट करणं पॉसिबल नाही
आम्हाला. बरं, मग प्लॅन ड्रॉप केला असं म्हणू शकतो का आपण? बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही नंबर स्टोर ठेवा माझा, कधी पुढे फ्युचर मध्ये तुम्हाला वाटलं तर